नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. गोंय उद्देगीक रोजगार कायदो 1959 दुरुस्त करतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सुरू आशिल्ल्या पावसाळी अधिवेशनांत सभाघरांत दिल्या. ह्या कायद्याच्या बदला उपरांत नोकर भरतींत गोंयकारांक प्राधान्य दिवचें पडटलें. तशेंच उद्देजकांक 10 वयर कर्मचारी आसात जाल्यार नोकर भरती करतना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीक कैद करून तांचे कडल्यान पात्र उमेदवारांची नांवां घेवन तांकां नोकरी दिवची पडटली अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. गोंयकारांक खासगी कंपन्यांनी रोजगार मेळचो म्हूण सरकार वावुरता. हाका लागून उद्देगीक वसणुकांनी रोजगार मेळावे घेवन थेट नोकर भरती करपाचे प्रक्रियेकूय गती दितले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल पर्वरी सचिवालयांत गोंय उर्जा विकास एजन्सी पुनर्वापर उर्जा आनी वीज खात्यान आयोजीत केल्ल्या कार्यावळीत गोंय विनामूल्य वीज येवजणेचो शुभारंभ केलो. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री डॉ सावंत हांणी गोंय विनामूल्य वीज येवजण ही गोंयच्या लोकांक खातीर खूप फायदेशीर येवजण असून ह्या येवजणेचो राज्यातल्या चडांत चड लोकांक फायदो मेळोवन दिवपा खातीर सरकाराचे यत्न आसतले आनी त्या खातीर ह्या येवजणेची प्रक्रिया सोपी केल्ली आसा अशें सांगले. गोंय विनामूल्य वीज येवजणेचो लाव घेवपी गिरायकांक कसल्याच तरेचो खर्च करपाक लागना. निवासी घरा खातीर 5 केव्ही सौर उर्जा प्रकल्प फुकट बसोवन दितात. राज्यात 18 न्यायाधीशांचो उणाव आसा. न्यायाधीशांच्या उणावाक लागून सरकाराक कुटुंब न्यायालयां स्थापन करप शक्य जावचें ना अशें कायदो मंत्री अलेक्स सिक्वेरा हांणी खासगी थारावा वेळार विधानसभेत स्पश्ट केला. तरी सुद्धा कुटुंबाच्या समस्येविशींचे खटले सुटावे करपा खातीर पर्यायी व्यवस्थेचो विचार करता अशें तांणी सांगलां. संजीवनी साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प सुरू करपा खातीर सरकारान 18 जूनाक आरएफकी निविदा दुसरे खेपो जारी केल्या. आमदार दिगंबर कामत हांच्या लेखी प्रश्नाक शेतकी मंत्री रवी नायक हांणी ही लेखी जाप दिल्या. संजीवनी साखर कारखान्यात साखरेचे उत्पादन परवडना हाका लागून इथेनॉल प्रकल्प घालपाचो प्रस्ताव आसा. पीपीपी तत्वाचेर इथेनॉल प्रकल्प सुरू करपाचे यत्न सुरू आसात. कला आनी संस्कृती संचालनालयाच्या प्रयोगसांज कार्यावळीत आयज शेनवारा बोरो ह्या कलाकृतीचे सादरीकरण जातले. ही कार्यावळ पाटो पणजे संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागरात सांजे 6:30 वरांचेर सुरू जातली. क्रिकेटीत श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमार आयज जावपी 3 मॅचींच्या टी20 खेळामाळेत पहिल्या मॅचीत भारत श्रीलंके आड खेळटलो. सांजे 7 वरांचेर ही मॅच सुरू जातली. जुनात जाल्ल्या टी20 विश्वचषकात जैत मेळयल्या उपरांत भारताच्या रोहित शर्मा, विराट कोहली आनी रविंद्र जडेजा हांणी निवृत्ती घेतल्या जाल्यार राहुल द्रविडाने निरोप घेतला. आता सूर्यकुमार यादव हांच्या फुडारपणाखाला आनी गौतम गंभीर हांच्या मुखेल प्रशिक्षणाखाला भारत मुखार पावला मारतलो. दुसरे वटेन श्रीलंका लेगीत चरित असलंका कर्णधार म्हण आनी सनत जयसूर्या हांच्या प्रशिक्षणाखाला नव्यान पावला मारता. हाचे आदी 7 मॅचींनी भारताचे फुडारपण करपी सूर्यकुमाराचेर ह्या मॅचीत पुराय नदर आसतली. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.